From last week, it's the second part in the series, what it means to be a hypocrite. So we read from Luke chapter 11. If you would follow please in your English Bible, Akash will read in Marathi from verse 37 to verse 54.
यावेळेस मी मराठीमध्ये लुकृष्ट वर्तमान याचा 11वा अध्याय आणि वचन 37 ते 54 वाचतो. तो बोलत आहे इतक्यात एका पुरुषाने त्याला आपल्याकडे भोजनात येण्याची विनंती केली. मग तो आज जाऊन भोजनात बसला. त्याने भोजनापूर्वी हातपाय धुतले नाही असे पाहून पुरुषाला आश्चर्य वाटले. परंतु प्रभूने त्याला म्हटले, तुम्ही पुरुषी ताटवाटी बाहेरून स्वच्छ करीता पण तुमचा अंतर्भाग जुलूम व दुष्टपणा यांनी भरला आहे. अहो निर्बुद्ध माणसांनो, ज्याने बहिर्भाग केला त्याने अंतर्भागही केला नाही काय? तर जे आत आहे त्याचा दानधर्म करा, म्हणजे पहा सर्व तुम्हा शुद्ध आहे. परंतु तुम्ही तुम्हा पुरुषांची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही पुदिना सताप व प्रत्येक भाजी यांचा दशांश देता पण न्याय व देवाची प्रीती ह्याकडे दुर्लक्ष करीता. या गोष्टी करावायच्या होत्या व त्या सोडावायच्या नव्हत्या. तुम्हा पुरुषांची केवढी दुर्दशा होणार, कारण सभास्थानात श्रेष्ठ असणे व बाजारात नमस्कार घेणे तुम्हाला आवडते. तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही न दिसणाऱ्या कब्रासारखे आहात, त्यांच्यावरून माणसे न समजता चालतात. तेव्हा शास्त्रापैकी कोणा एकाने त्याला म्हटले, गुरुजी तुम्ही असे बोलून आमचीही निंदा करीता. तो म्हणाला, तुम्हा शास्त्रांचीही केवढी दुर्दशा होणार, कारण वहावयास अवघड अशी ओझे तुम्ही माणसांवर लादता आणि स्वतः आपले एक बोट देखील त्या ओझ्यात लावत नाही. तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही संदेष्ट्यांची थडगी बांधता आणि त्यांना तर तुमच्या पूर्वजांनी जीवे मारले. तुम्ही साक्षीदार आहात व आपल्या पूर्वजांच्या कृत्यांना अनुमती देता, कारण त्यांनीच तर त्यांना जीवे मारले व तुम्ही त्यांची थडगी बांधता. या कारणास्तव देवाच्या ज्ञानानेही म्हटले, मी त्यांच्याकडे संदेश व प्रेषित पाठवीन आणि त्यांच्यातील कित्येकास ते जीवे मारतील व कित्येकास छळतील. यासाठी की जगाच्या स्थापनेपासून त्या सर्व संदेशांचे रक्त म्हणजे हबेलाच्या रक्तापासून वेदी पवित्र स्थान यांच्यामध्ये ज्या जखाऱ्याचा घात झाला त्याच्या रक्तापर्यंत जे रक्त पाडले गेले त्याचा हिशोब या पिढीपासून घेतला जावा. होय, मी तुम्हाला सांगतो त्याचा हिशोब या पिढीपासून घेतला जाईलच. तुम्हा शास्त्रांची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली घेऊन गेला. तुम्ही स्वतः आत गेला नाही व जे आत जात होते त्यांना तुम्ही प्रतिबंध केला. तो तेथून बाहेर आल्यावर शास्त्री व पुरुषी त्याच्या अंगावर त्वेषाने येऊन त्याने पुष्कळच्या गोष्टीविषयी बोलावे म्हणून त्याला दिवसू लागले आणि त्याच्या तोंडून काही निघाल्यास त्याला बोलण्यात धरावे म्हणून ते तपून राहिले.
Have you ever heard the expression face the music?
तुम्ही ही जी भावना किंवा एक अशा प्रकारची गोष्टीला कधी सामोरं गेले आहे का? म्युझिकला सामोरे जा.
इट इज अ मराठी फ्रेज ना. ओके, इट इज अ इंग्लिश फ्रेज, फेस द म्युझिक.
आणि तो एक इंग्लिश फ्रेज आहे, एक वाक्य आहे की फेस द म्युझिक.
देयर इज अ स्टोरी बिहाइंड दैट फ्रेज.
आणि त्याच्या मागे एक गोष्ट आहे.
मेनी इयर्स अगो इन जपान, अ वेल्थी बिझनेसमॅन वॉन्टेड टू बी पार्ट ऑफ द इम्पेरियल ऑर्केस्ट्रा.
आणि मग एक जपान मधला एक श्रीमंत उद्योगपती जो होता त्याला एका ऑर्केस्ट्रामध्ये काम करण्याची इच्छा होती.
अँड ही वॉन्टेड टू परफॉर्म इन फ्रंट ऑफ द एम्परर.
आणि जो त्या ठिकाणी साम्राज्य चालवत होता त्याच्या समोर त्या ठिकाणी त्याने ते सादर करावं अशी त्याची इच्छा होती.
बट द प्रॉब्लेम वॉज ही कुडंट रीड अ वर्ड ऑफ म्युझिक. ही कुडंट प्ले अ सिंगल नोट.
आणि त्याची समस्या ही होती की त्याला म्युझिक मधल्या ज्या नोट्स होत्या त्या समजत नव्हत्या, त्या वाचता येत नव्हत्या.
अँड सिन्स ही वॉज अ पर्सन ऑफ ग्रेट वेल्थ अँड इन्फ्लुएन्स, ही फोर्स्ड हिज वे इनटू द ऑर्केस्ट्रा.
आणि मग तो एक श्रीमंत उद्योगपती असल्या कारणामुळे, नावलौकिक असल्या कारणामुळे त्याने स्वतःची जागा त्या ठिकाणी बनवली त्या ऑर्केस्ट्रामध्ये.
ही गेव द कंडक्टर अ बिग अमाउंट ऑफ मनी सो दॅट ही कुड बी पार्ट ऑफ दिस ऑर्केस्ट्रा दॅट वुड परफॉर्म इन फ्रंट ऑफ द एम्परर.
आणि जो तो चालवत होता ऑर्केस्ट्रा त्याला त्याने भरपूरसे पैसे दिले की जेणेकरून तो त्या ठिकाणी जो साम्राज्य चालवत आहे त्याच्यासमोर तो त्या ठिकाणी ते सादर करू शकेल.
सो द कंडक्टर गेव दिस मॅन अ फ्लूट to hold and to pretend to play in the second row of the orchestra.
Ani mate jo orchestra hota tyache je basnyachi sthiti hoti tya dusrya line madhe tyala basavlo tya dikani ani tyacha hatamadhe basri dili vajavne karita.
And when the concert started he would raise his flute, he would put the flute to his lips, he would move his fingers just like everybody else, it seemed like he knew what he was doing.
आणि मग तो अशा रीतीने त्या ठिकाणी दाखवत होता की त्याला सर्व काही येतं. ज्यावेळेस त्या ठिकाणी कॉन्सर्ट सुरू व्हायची त्यावेळेस तो त्या ठिकाणी त्याची बासरी घ्यायचं, बोट फिरवायचं, ज्याप्रमाणे इतर करतायत तशा प्रकारे.
This deception went on for 2 years.
आणि हे जी फसवेगिरी होती ती 2 वर्ष चालली.
And in one fine day the conductor died.
आणि मग एका दिवशी त्या ठिकाणी जो जो त्या ठिकाणी ऑर्केस्ट्रा चालवणारा होता तो मरण पावला.
So they employed another famous conductor and he insisted that all of the musicians would have to be auditioned once again.
आणि मग त्या ठिकाणी दुसरा एक नवीन कंडक्टर आला आणि तो बोलला की माझी इच्छा अशी आहे की जे काही तुम्ही वाजवणारे वाद्य वाजवणारे लोक आहात त्यांचं मी ऑडिशन घेईन आणि एक एक करून.
And he personally was examining all the musicians to see their skills.
आणि मग तो त्या ठिकाणी स्वतः वैयक्तिक रीतीने त्यांच्याकडे असणारं जे ज्ञान आहे ते तो तपासत होता.
And eventually it came to this rich wealthy businessman who couldn't play the flute.
आणि मग तो सध्या शेवटी त्या ठिकाणी जो श्रीमंत उद्योगपती आहे त्याची बारी येते जो बासरी वाजवतो.
And of course this man was worried, he was frantic.
आणि मग त्याला माहित होतं की त्याला वाजवता येत नाही त्या कारणामुळे तो तू खूप घाबरला.
So he pretended to be sick.
आणि मग त्याने त्या ठिकाणी तो आजारी आहे असं दाखवलं.
But the conductor had was wiser than that and he brought the doctor in to examine him.
आणि मग त्या ठिकाणी जो कंडक्टर होता तो हुशार होता आणि त्याने त्या ठिकाणी डॉक्टर लोक बोलवले की जेणेकरून ते त्याला तपासतील.
And the doctor declared there was nothing wrong with him, he was perfectly fine.
आणि मग डॉक्टरने त्या ठिकाणी त्याला सांगितलं की याला काहीच झालेलं नाही, तो चांगला आहे.
And the conductor insisted that this man stand up and demonstrate his skill.
आणि मग तो कंडक्टर होता तो त्या ठिकाणी त्याला म्हणाला आता तू उभा राह आणि तुझं जे काही ज्ञान आहे ते तू आम्हाला दाखव.
And of course this man with shame stood up and had to admit and confess that he was a fake.
आणि मग त्या ठिकाणी त्या व्यक्तीला लाजिरवाने प्रमाणे त्या ठिकाणी उभा राहावं लागलं आणि सांगावं लागलं की मी खोटारडा आहे.
And that's where the phrase comes from, face the music. This man had to face the music.
तिथूनच हे वक्तव्य आलं फेस द म्युझिक, कारण त्या व्यक्तीला त्या म्युझिकला सामोरे जावं लागणार.
दिस इज अ परफेक्ट स्टोरी इलस्ट्रेशन फॉर अस टू अंडरस्टँड दॅट मेनी पीपल गो थ्रू द मोशन्स ऑफ द ख्रिश्चन लाईफ.
आणि मग या ठिकाणी हे उदाहरण या कारणासाठी आहे की भरपूरसे ख्रिस्ती लोक त्या ठिकाणी त्यांच्या भावनेच्या आधारावर चालत असतात.
जस्ट लाइक दिस वेल्थी मॅन, दे अटेंड द चर्च. They may go to a youth group, they may go to Sunday school, they know the Bible verses, they say all the right things.
आणि मग या ठिकाणी अशा प्रकारचे लोक आहेत जे त्या ठिकाणी संडे स्कूलला येतात, युथ मीटिंगला येतात, चर्चला जातात.
But in reality they are fakes.
परंतु सत्यामध्ये जर पाहिलं तर ते त्या ठिकाणी एका ओघाच्या द्वारे चाललेले असतात आणि सत्यामध्ये ते खोटात.
We have an example of that in our passage here in Luke 11. The religious leaders of Jesus day were spiritual fakes.
आणि मग या ठिकाणी तीच गोष्ट आपल्याला लुक्याच्या 11 अध्यायामध्ये पाहायला मिळते येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये की जे त्या ठिकाणी धार्मिक पुढारी होते ते खोटे होते.
They had substituted true godliness with spiritual hypocrisy.
मग त्यांनी देवाच्या सत्तेची आदला बदल त्यांनी त्या ठिकाणी एक आत्मिक भोंगीपणाशी केली होती.
They were performing rituals and ceremony rather than pursuing holiness.
आणि मग त्या ठिकाणी धर्मविधी, परंपरा किंवा रूढी जे आहे या गोष्टी करण्याच्या मागे ते जास्त त्यांचा कल होता, खऱ्या पवित्रतेच्या मागे नव्हता.
And the reason was because they were hypocrites, they were unregenerate, they did not know God in the first place.
त्याचं कारण हे होतं कारण की ते ढोंगी होते, त्यांचं त्या ठिकाणी परिवर्तन झालेलं नाहीये, ते देवाला ओळखत नाही म्हणून ते त्या प्रकारचे लोक होते.
Last week we looked at verse 37 to verse 44.
आणि मागच्या हप्त्यामध्ये आपण वचन 37 ते 44 ही वचन बघितले.
We saw Jesus pronounce woes upon the Pharisees.
आणि येशू ख्रिस्त त्या ठिकाणी जे परोक्ष लोक आहे त्यांची केवढी दुर्दशा होणार आहे हे त्यांना सांगतो.
This week we're going to look at verse 45 to verse 54 as he pronounces the woes upon the lawyers.
आणि मग 45 ते 54 मध्ये आज आपण त्या ठिकाणी जे शास्त्री लोक आहे त्यांची केवढी दुर्दशा होणार आहे याविषयी येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे.
And I mentioned before that these lawyers are not advocates like we have today in our court system.
आणि मग हे जे शास्त्री किंवा हे जे वकील लोक या ठिकाणी आहेत ते आजच्या काळामध्ये ज्या प्रकारे वकील लोक काम करतात त्या प्रकारे ते नाहीयेत.
These lawyers were those who were knowing the law of God and teaching the law of God. They were teachers very similar to the Pharisees.
आणि मग हे जे शास्त्री लोक आहेत ते त्या ठिकाणी देवाच्या नियमाचा अभ्यास करणारे आणि त्या ठिकाणी ते नियम लोकांना शिकवणारे ते लोक आहेत ज्या प्रकारे पुरुषी लोक होते.
But in context, the context is really from verse 37.
आणि मग या ठिकाणी जर पार्श्वभूमी पाहिली तर त्या ठिकाणी आपलं दिसतं की त्याची सुरुवात 37 वचनापासून आहे.
And we saw the Pharisee invited Jesus to dine with him.
आणि मग या एका पुरुषाने त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताला त्याच्या घरी बोलवलं आहे जेवण करण्यासाठी.
And this is where the story starts. The Pharisee was amazed, it says in verse 38. He marveled that Jesus had not first washed before dinner.
आणि वचन 38 मध्ये आपल्याला दिसून येतं की हे बघून त्या ठिकाणी जो पुरुष आहे त्याला आश्चर्य वाटलं आहे कारण की येशू ख्रिस्ताने भोजनापूर्वी त्याचे हातपाय धुतलेले नाही आहेत.
We saw last week that this wasn't washing of the hands for hygienic purposes.
आणि जसं की मागच्या हप्त्यामध्ये आपण पाहिलं की हात धुणं त्या ठिकाणी आपल्या आरोग्यासाठी त्याच्याशी त्याला काहीही कर्तव्य नाहीये या शास्त्रवचनामध्ये.
The religious leaders had invented another ritual that had forced upon the people for ceremonial reasons.
आणि मग त्या ठिकाणी एक विधी म्हणून एक जे पवित्र शास्त्रामध्ये नाही अशा प्रकारची सुरुवात या पुरुषी लोकांनी त्या ठिकाणी केलेली
आहे. This was not a command that they were disobeying, that Jesus was disobeying from God. This was a command that was insisted upon by the Pharisees to wash, to ceremonially wash before you have your dinner.
आणि मग या ठिकाणी येशू ख्रिस्त देवाने दिलेली जी आज्ञा आहे तिचं त्या ठिकाणी तो उल्लंघन करत नाही, परंतु हे शास्त्री आणि पुरुषांनी जी पवित्र शास्त्रात बाहेरची जी गोष्ट आहे की जेवणापूर्वी तुम्ही हातपाय धुणं या गोष्टीचा त्या ठिकाणी तो विरोध करत आहे, ते आज्ञा तो मोडत आहे.
द थॉमुड इज अ ज्यूश बुक दॅट दे वुड इट वॉजंट द लॉ ऑफ गॉड, इट वॉज लाइक कॉमेंट्रीज फ्रॉम द रॅबाइज. द थॉमुड
जे तालमुड बुक आहे ते त्या ठिकाणी देवाचे नियम नाहीये, परंतु त्या ठिकाणी त्यांनी बनवलेलं जे काही त्याच्यावर संदर्भ आहे तो आहे.
And there's a reference there to one rabbi who would not eat his food until he had the ceremonial washing, until he had the opportunity to have the ceremonial washing, and there wasn't an opportunity, there wasn't any water and soap for him to do this. This one Pharisee, this one rabbi,
एक त्या ठिकाणी जो रब्बी होता,
tells us that the Talmud tells us that this rabbi died of thirst.
आणि मग तो जो रब्बी होता तो त्या ठिकाणी त्याला तहान लागून मरण पावला.
Because he could not do the ceremonial washing.
कारण की त्याला त्या ठिकाणी जो विधी होता हातपाय धुण्याचा तो करण्यासाठी त्याला पाणी नव्हतं.
He was so proud and so arrogant that he was committed to the ceremonial laws, and he would not eat, he would not drink, and as a result he died before he could fulfill these ceremonies.
आणि मग या धर्मनिधी जे विधी होते पुरुषांनी लावलेले त्या कारणामुळे तो त्या ठिकाणी खूप गर्विष्ट होता. त्या कारणामुळे काय झालं की तो त्या ठिकाणी हातपाय धुतल्याशिवाय पाणी पित नव्हता किंवा काही खात नव्हता आणि त्याचा परिणाम त्याला त्या ठिकाणी मरावा लागला.
The Talmud even teaches about a superstitious law that a demon will sit on the hand of those who have not washed him.
त्या ठिकाणी आणखी एक त्या ठिकाणी त्यांनी असा नियम लावला होता की भूत जे आहे ते तुमच्या हातावर बसलेले असतील जर तुम्ही तुमच्या जेवणापूर्वी हातपाय धुतले नाही तर.
सो यू कॅन अंडरस्टँड दिस वॉज अ सिरियस सिच्युएशन. इट वॉज इंट जस्ट Jesus being unthoughtful. This was a serious thing that Jesus was doing here.
मग ज्यावेळेस येशू ख्रिस्त ही गोष्ट करत आहे त्यावेळेस तो त्या ठिकाणी गांभीर्याने जी गोष्ट करत आहे तो काय कुठल्याही प्रकारे कुठलाही हेतू नाही किंवा कुठल्याही प्रकारे अशी ती करत नाहीये.
And ask his pro, he knows that Jesus possibly did this deliberately. He did this very thoughtfully so that he could teach these Pharisees a very important lesson.
आणि मग त्या ठिकाणी जेसी रायल जे आहे ते अशा रीतीने सांगतात की येशू ख्रिस्तानी ही गोष्ट या कारणासाठी केली की जेणेकरून त्या शास्त्री आणि पुरुषांना तो एकदम महत्वाचा धडा शिकू शकेल.
सो ड्यूरिंग द कोर्स ऑफ दिस डिनर जीसस ॲड्रेसेस दीज फॅरिसीज अँड ही ॲड्रेसेस द लॉयर्स to their hypocritical worship, to their ceremonial laws.
आणि मग या भोजनाच्या समयी त्या ठिकाणी येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्या लोकांना म्हणजे शास्त्री आणि पुरुष लोकांना त्यांचा ढोंगीपणा आणि त्यांचे जे पवित्र शास्त्रविरहित जे विधी नियम आहे त्यांचा ढोंगीपणा त्यांना दाखवून देतो.
Within verse 39 to verse 41 that the Pharisees did not understand the true nature of holiness.
आणि वचन 39 ते 41 मध्ये आपण पाहिलं की जे शास्त्री आणि पुरुष लोक होते त्यांना पवित्रतेचा खरा स्वभाव समजलेला नव्हता.
Pharisees were concerned about their external behavior.
आणि शास्त्री आणि पुरुष लोक जे होते ते त्यांच्या बाहेरील त्या ठिकाणी जे आचरण आहे त्याविषयी त्यांना जास्त चिंता
होती. They did not care about their own hearts.
परंतु त्यांना अंतःकरणाविषयी त्यांच्या काही काळजी नव्हती.
We see in verse 42 that the Pharisees they majored on the minors.
आणि मग त्या ठिकाणी 42 वचनामध्ये आपण पाहतो की छोट्या गोष्टींविषयी त्यांना जास्त काळजी लागलेली आहे.
And they neglected the major issues.
परंतु त्यांनी त्या ठिकाणी ज्या महत्वाच्या मोठ्या गोष्टी आहे त्या सोडून दिल्या आहेत.
We saw that they were concerned about tithing on herbs, tithing on leaves.
आणि मग आपण पाहतो की त्यांना एवढी त्या गोष्टीची काळजी लागली होती की ते पुदिना सताप भाजी यांचा दशमांश देत होते.
And at the same time they did not treat their neighbors with love and mercy.
परंतु त्याच वेळेमध्ये त्या ठिकाणी त्यांच्या शेजाऱ्याशी ते प्रेमाने व कृपेने वागत नव्हते.
We saw in verse 43 that the Pharisees loved their reputation rather than holiness.
आणि वचन 43 मध्ये आपण पाहतो की त्यांना त्यांच्या श्रेष्ठपणाविषयी जास्त चिंता लागलेली आहे पवित्रतेविषयी नाही.
The Pharisees loved the best seats in the synagogues. They loved people greeting them in the marketplace. They loved the superficial honor bestowed upon them.
आणि मग त्या ठिकाणी एक अनैसर्गिक अशा प्रकारचा आदर त्यांना हवा आहे जो त्यांना त्या ठिकाणी सभास्थानात श्रेष्ठ आसनांच्या द्वारे आणि बाजारात नमस्कार घेण्याच्या द्वारे मिळत होता.
We see in verse 44 the rebuke upon the Pharisees by Jesus.
आणि वचन 44 मध्ये आपल्याला त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताकडून त्यांना जो दोष आहे त्या ठिकाणी तो दिसून येतो.
We pick up today in verse 45.
आणि वचन 45 मध्ये आज आपण पाहणार आहोत.
We see one of the lawyers now answering Jesus, "Teacher, in saying these things you also insult us."
आणि वचन 45 मध्ये आपण पाहतो की तेव्हा शास्त्रापैकी कोणा एकाने त्याला म्हणले, गुरुजी तुम्ही असे बोलून आमचीही निंदा करीता.
And the lawyer was being insulted. He thought that he was separate from the Pharisees.
आणि मग या ठिकाणी हा जो शास्त्र आहे त्याचा देखील त्या ठिकाणी अपमान झालेला आहे कारण की त्याला वाटत होतं की तो पुरुषांपासून वेगळा आहे.
They thought that they were different.
त्यांना असं वाटत होतं की ते वेगळे आहेत.
Remember they were like professors in a seminary. They taught the law.
आणि मग ते आजच्या काळामध्ये जे सेमिनरी मध्ये जे शिक्षक आहेत त्यांच्या प्रकारे ते आहेत की जे नियम शिकवत होते.
But Jesus rebukes them. He says to them, he warns them about their man-made religion.
येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्यांना दोष लावत आहे त्यांनी जी मानव निर्मित जी धर्म सुरू केला आहे त्याविषयी.
Look at verse 46.
वचन 46 बघा.
Jesus says to them, "Woe to you lawyers also, for you load people with burdens hard to bear, and you yourselves do not touch the burdens with one of your fingers."
वचन 46 मध्ये तो म्हणाला, तुम्हा शास्त्रांची केवढी दुर्दशा होणार, कारण वाहवयात अवघड अशी ओझी तुम्ही माणसांवर लादिता आणि स्वतः आपले एक बोट देखील त्या ओझ्यास लावित नाही.
The Pharisees had invented their own religion, their own demands upon people that were not in the Bible.
आणि या शास्त्रांनी त्या ठिकाणी ज्या गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये नाहीये त्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी त्यांनी तयार केलेल्या आहेत.
And they were not willing to help the people bear these burdens.
आणि मग त्या ठिकाणी जे ओझे त्यांनी लोकांवर लादलेले आहे त्यामध्ये मदत करण्यास देखील ते तयार.
What Jesus is saying is you place a lot of demands on these people, but you yourselves don't keep them.
आणि मग येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्यांना हे सांगत आहे की तुम्ही लोकांकडून खूप सारी मागणी करता परंतु तुम्ही त्या गोष्टी तुमच्या आचरणात आणत नाही.
What Jesus is simply saying is that you cover yourselves with rituals, you demand rules so that you can feel holier than the other person.
आणि मग येशू ख्रिस्त त्यांना हे सांगत आहे की तुम्ही स्वतःला त्या ठिकाणी विधींच्या द्वारे पांघरून घातलेलं आहे आणि तुमची इच्छा आहे की लोकांनी त्या गोष्टी तुमच्याकरिता कराव्या.
The problem was these rules, these rituals became very difficult for the people to keep.
आणि मग त्याच कारणामुळे काय झालेलं आहे की जे नियम अटी त्या ठिकाणी त्यांनी लावलेले आहे त्यामुळे त्या पाळणं लोकांसाठी कठीण झालेलं आहे.
Exodus 20 verse 8 says a command from the Lord to keep the Sabbath day holy. That is there in the Bible, no?
आणि मग निर्गमेचा 20वा अध्याय आणि वचन 6 मध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. वचन आपल्याला सांगतं की शब्बत दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ.
But these lawyers demanded that you were not even allowed to start a fire on the Sabbath day because that was work.
आणि मग त्या ठिकाणी त्यांनी अशा रीतीची जी मागणी केली की तुम्ही त्या ठिकाणी अग्नि देखील पेटवू शकत नाही कारण की ते देखील एक काम आहे.
Which means they weren't allowed to cook food.
त्याचा अर्थ असं होतं की तुम्ही जेवण तयार करायचं नाही.
And so this day there are Jews who keep those laws. I remember living in Johannesburg, seeing the Jewish men and women walk to synagogue on the Sabbath so that they wouldn't have to start the engine of a car which is a spark, which is fire, no?
आणि मग त्या ठिकाणी त्यांना आठवतं की अजूनही त्या प्रकारचे लोक या जगामध्ये आहे की ज्यावेळेस ते जोहान्सबर्ग मध्ये होते त्यावेळेस दिसून येतं की लोकांनी त्या ठिकाणी त्यांचे शब्बत दिवस पाळण्यासाठी ते पायी पायी निघायचे कारण की गाडी चालू करण्यासाठी देखील ते करत नव्हते कारण की ज्यावेळेस गाडी चालू करायची तर त्या ठिकाणी स्पार्क होतं फायर ते आहे. आणि मग अशा प्रकारचे ओझे त्या ठिकाणी त्यांनी लोकांवर लादले होते की जे लोक ते पाळू शकत नाही.
They would tell the people, if you carry anything on the Sabbath day, even if it is in your right hand, or if it is on your left hand, or if it is on your shoulder, you are guilty of breaking the law.
आणि मग त्या ठिकाणी त्यांनी अशा प्रकारचे नियम लावले होते की शब्बत दिवशी जर तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये किंवा डाव्या हातामध्ये किंवा तुमच्या खांद्यावर जर काही घेऊन चाललात तर तुम्ही तो नियम मोडण्याविषयी दोषी आहात.
But they said this. Okay, listen to this.
परंतु हे ऐका ते काय म्हणतात ते.
If you carry something on your back, you're not guilty.
परंतु जर तुम्ही तुमच्या पाठीवर काही घेऊन चालला तर मग तुम्ही त्याविषयी दोषी.
If you carry something on your foot, you're not guilty.
परंतु तुम्ही तुमच्या पायावर काही घेऊन चालला तर तुम्ही त्याविषयी दोषी नाही.
If you carry something in your mouth or with your elbow or with your ear, you're not guilty.
परंतु जर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या तोंडामध्ये किंवा तुमच्या हातावर कोपऱ्यामध्ये किंवा त्या ठिकाणी जर तुम्ही ते घेऊन चाललात तर तुम्ही त्याविषयी दोषी नाही.
यू कॅन ऑनली कॅरी मनी इन युअर मनी बॅग इफ इट इज टर्न्ड अपसाइड डाउन देन इट्स फाइन.
तुम्ही त्या ठिकाणी तुमचे पैसे बाळगू शकता जर तुमच्या पैशाचा जो बटवा आहे तो उलटा असेल तरच.
यू कॅन कॅरी मनी मे बी इन अ फोल्ड ऑफ युअर शर्ट or even in your shoe, that is fine, no problem.
जर तुम्ही पैसे त्या दिवशी घेऊन बाळगू शकता जर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या शर्टाच्या घडीमध्ये जर ते ठेवले किंवा तुमच्या पायामध्ये जर ठेवले तर.
There are loads of rules.
आणि मग हे त्यातलेच काही थोडेफार नियम आहे आणि माझ्याकडे वेळ नाहीये तुम्हाला ते सगळे नियम सांगण्यासाठी.
And I was trying to force people to keep God's law in a very strange manner.
आणि मग हे लोक त्या ठिकाणी लोकांवर ओझ टाकायचे अशा प्रकारची बळजबरी करायची की त्यांनी हे नियम पाळावे.
And they would make insignificant rules that eventually became so burdensome for the people that they could not possibly keep them all.
आणि मग त्या ठिकाणी त्या कारणामुळे जे महत्वाचे असे नियम नाही ते पाळण्याकरिता लोकांना खूप जड जावं लागलं कारण की ते पवित्र शास्त्राच्या बाहेरचे होते आणि ते पाळणं त्यांच्यासाठी कठीण होते.
But the problem was they would tell the people, you have to keep these rules in order to be saved.
आणि मग त्याच्यामध्ये एक समस्या होती. ते लोक शास्त्रीय लोक लोकांना सांगायचे की जर तुम्हाला तारलं जायचं असेल तर तुम्हाला हे सर्व नियम पाळणे गरजेचे आहे.
What they were doing is they were simply inventing another religion that was not according to the Bible.
दुसऱ्या शब्दामध्ये जर पाहायचं झालं तर त्या ठिकाणी ते हे जे शास्त्रीय आणि पुरुषी लोक आहेत ते एक नवीन धर्म सुरू करत आहेत जो पवित्र शास्त्रामध्ये नाही.
Now the problem was that Jesus says they were doing nothing to help the people live a holy life.
आणि मग त्या ठिकाणी दुसरी गोष्ट या ठिकाणी येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे की हे लोकांना मदत करत नाही की त्यांनी पवित्र जीवन जगण्यासाठी.
We may laugh and say that this is silly, no?
आणि मग आपण याविषयी हसू आणि म्हणू ही मूर्खपणाची गोष्ट आहे.
And it is silly, but before we laugh at these lawyers, we need to see the same problem that each and every single one of us are tempted with.
आणि मग या ठिकाणी त्या लोकांवर हसण्यापूर्वी आपण आपल्या स्वतःला त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे की आपण देखील अशा प्रकारच्या मोहात सामोरे जातो.
We are guilty just as these lawyers are. If we tell others that they earn favor with God by being obedient to the law.
आणि मग ज्यावेळेस आपण इतरांना सांगतो की तुम्ही देवाकडून त्या ठिकाणी देवाची साथ मिळू शकता जर तुम्ही या सर्व गोष्टी केल्या तर त्यावेळेस आपण देखील या प्रकारचे लोक आहोत.
If we start teaching our children that in order for them to be saved, they have to do good works.
जर आपण आपल्या मुलांना या गोष्टी शिकवण्याची सुरुवात केली की जर तुमचं तारण व्हायचं असेल तर तुम्हाला या हे कर्म करणं गरजेचं आहे.
रिमेंबर इफिसियन्स 2 फर्स्ट वर्स 89, गुड वर्क्स इज अ फ्रूट ऑफ आवर सल्वेशन.
आणि मग इफिस 2:8-9 आपल्याला सांगतं की चांगलं कर्म हे आपल्या तारणाचं त्या ठिकाणी फळ आहे.
वी मस्ट बी ऑबिडियंट बट दॅट ओनली कम्स with salvation, isn't it?
आणि मग नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला आज्ञाधारक असणं गरजेचं आहे, परंतु ते तारणाच्या द्वारे आपल्याला प्राप्त होतं.
There was a problem with the Pharisees. They neglected the message of the gospel. They had no interest in the God who was holy.
आणि मग तीच गोष्ट या ठिकाणी शास्त्रांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहावयास मिळते की त्यांनी सुवार्थेचा संदेश जो आहे तो नाकारलेला आहे आणि पवित्रतेविषयी त्यांना काहीही कर्तव्य नाही.
So we need to examine our own conduct here.
आणि यावेळेस अशा वेळेस आपल्याला आपल्या स्वतःचं आचरण असं परीक्षण.
We need to examine our own spirituality here.
आपल्या स्वतःची आत्मिकपणा जो आहे, धार्मिकता जी आहे, ती त्या ठिकाणी आपल्याला तिचं मोजमाप करणं गरजेचं आहे.
Do we teach others or do we follow man-made rules or are we living according to the Bible?
आपण इतरांना सांगतो की जे मनुष्य निर्मित नियम आहे ते आपण पाळतो का की आपण पवित्र शास्त्र आधारित जीवन करतो.
We see the second woe upon the lawyers in verse 47 to verse 51.
आणि मग दुसरी जी केवढी दुर्दशा होणार आहे ही गोष्ट आपल्याला वचन 47-51 मध्ये पाहावयास मिळते. जे येशू ख्रिस्त शास्त्रांविषयी बोलत आहे.
Look at verse 47-48. Woe to you, for you build the tombs of the prophets whom your fathers killed. So you are witnesses and you consent to the deeds of your fathers, for they killed them and you build their tombs.
वचन 47-48. तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही संदेशांची सडगी बांधता आणि त्यांना तर तुमच्या पूर्वजांनी जीवे मारले. तुम्ही साक्षीदार आहात व आपल्या पूर्वजांच्या कृत्यांना अनुमती देता, कारण त्यांनी तर त्यांना जीवे मारले व तुम्ही त्यांची सडगी बांधता.
The problem was the Pharisees were paying lip service to the scriptures, but they themselves were ignoring it.
आणि मग या ठिकाणी हे शास्त्री लोक काय करत होते की तोंडाने त्या ठिकाणी वचनाविषयी सांगायचे, परंतु स्वतःच्या जीवनात ते करत नव्हते.
And even in Jerusalem today there are monuments and tombs in different valleys in different places.
आणि मग त्या ठिकाणी आज देखील यरुशलेम मध्ये वेगवेगळ्या प्रकारची स्मारक किंवा वेगवेगळ्या प्रकारची थडगे त्या ठिकाणी आहेत.
And people were told that they were built in memory of the prophets in the Old Testament.
आणि लोक त्या ठिकाणी सांगतात की आम्ही जे जुन्या करारामध्ये जुन्या करारातले जे संदेश जे आहे त्यांची त्या ठिकाणी स्मारक उभारत आहोत.
Much like the shrines and the tombs we have around us, they supposedly built as a way to honor the prophets, no?
आणि मग त्या ठिकाणी जसं आपण आपल्या आजूबाजूला पाहतो की वेगवेगळ्या प्रकारचे स्मारक आहेत, आणि ते जे स्मारक होते ते या कारणासाठी त्यांनी बांधणं गरजेचं होते की जेणेकरून त्या संदेशांना आदर द्यावा म्हणून.
But Jesus disagreed with these lawyers and he said, no, that is not the case.
परंतु येशू ख्रिस्त त्यांच्याशी असहमत होऊन त्यांना सांगत आहे की ही ती गोष्ट नाहीये जी तुम्ही करताय.
Jesus insisted, when you build the tombs, you don't build it for the glory of God.
आणि येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे की ज्यावेळेस तुम्ही ते थडगे बांधताय त्यावेळेस तुम्ही ते देवाच्या गौरवासाठी बांधत नाहीये.
You're trying to build it to ease your own conscience.
जेणेकरून तुम्ही तुमच्या स्वतःच्या सत्यवी बुद्धीला आनंद देवा म्हणून ते करत आहे.
Jesus says to them clearly, you are just as guilty as your forefathers for killing the prophets in the first place.
परंतु येशू ख्रिस्त त्यांना हे सांगत आहे की ज्या प्रकारे तुमच्या पूर्वजांनी संदेश त्यांना मारला आहे त्याचा दोष तुमच्यावर देखील तसाच आहे.
The Lord is claiming that they stood in the tradition of the prophets.
आणि मग या ठिकाणी जे शास्त्री आहे ते अशा रीतीने दावा करत आहेत की ते संदेशांचं जे काही शिकवण आहे त्याच्यावर ते उभे आहे.
But actually they stood in the tradition of the prophets murderers.
परंतु त्या ठिकाणी खरं पाहता ते ज्यांनी त्या संदेशांचा खून केला आहे त्यांच्या शिकवणीवर त्यांच्या परंपरेवर ते उभे आहेत.
You could summarize the message of the prophets in one sentence, what would it be?
जर तुम्ही त्या ठिकाणी संदेशांचा जो संदेश होता त्याचा एका शब्दामध्ये किंवा एका वाक्यामध्ये जर सारांश आणला तर ते काय शब्द असेल, काय वाक्य असेल?
Maybe write your answer down on the bulletin.
तुम्ही तुमचं उत्तर त्या ठिकाणी बुलेटिनवर लिहू शकता.
So here's my answer, okay?
इथं माझं उत्तर आहे.
One sentence, okay? It's very difficult, but I think the message of the prophets was simply obedience is better than sacrifice.
आणि मग त्या ठिकाणी बलिदानापेक्षा श्रेष्ठ आहे. ओके, जर एका शब्दामध्ये एका वाक्यामध्ये जर सांगायचं असेल तर ते अशा रीतीने येईल की आज्ञाधारकपणा हा बलिदानापेक्षा श्रेष्ठ आहे.
मीन दॅट्स एक्झॅक्टली व्हॉट सॅम्युअल द प्रॉफिट सेड टू सॉल, ना किंग सॉल. That's what Samuel the prophet said to King Saul, no? That's exactly what Nathan the prophet said when he pointed his finger at King David, no? Exactly what Elijah the prophet said to King Ahab, no?
And he must use most of that again. Eliane dekhil sangitli Ahab rajala.
And this was the problem. These Pharisees, these lawyers, were not being obedient to the scriptures.
And he must use most of that again. Apple powers milde ki he sastri ji ahe te vachna vishe adhna dharak nahiye.
They were not obeying God's word. They were making up other rituals that were not part of the word of God.
आणि मग देवाच्या वचनावर विश्वास ठेवून त्याच्या आज्ञा पाळण्याऐवजी त्यांनी त्या ठिकाणी वेगळे विधी नियम पवित्र शास्त्रामध्ये जे नाही ते सुरू केलेले
आहे. The prophet's message was forget about sacrifices, offer obedience instead.
आणि मग संदेशांचा संदेश हाच होता की तुम्ही जे अर्पण आहे त्यांच्याविषयी काळजी करू नका, तर तुम्ही तुमच्या आज्ञाधारकतेचं अर्पण त्या ठिकाणी देवाला सादर करा.
Don't offer the rituals. Don't offer the rituals.
जे विधी आहे ते देवाला अर्पू नका.
But offer your worship to God instead.
परंतु त्याच्या बदल्यात तुमची आराधना ही देवाला अर्पण करा.
Now remember, the Pharisees and the lawyers were claiming to be great supporters of the message of the prophets when in fact they were not.
आणि मग या ठिकाणी शास्त्री आणि पुरुष लोक आचारितीने दाखवत आहे की ते संदेशांचे जे संदेश आहे त्याला ते खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद किंवा सपोर्ट करणारे ते लोक आहेत, परंतु सत्यात ते तशा प्रकारचे लोक
नाहीयेत.
आणि मग जे काही त्या ठिकाणी संदेश त्यांनी शिकवलं त्या शिकवणीच्या विरोधात वाढण्याविषयी त्यांच्यावर दोष लावण्यात आलेला
आहे. They claim the prophets for their own without living the message of the prophet.
आणि मग ते संदेशाविषयी बोलत आहे परंतु त्यांचा संदेश त्यांच्या जीवनामध्ये लागू करण ते करत नाहीत.
Again, this is a huge problem in our nominal Christianity circles and community in India, isn't it?
आणि मग तो सर्वात मोठी समस्या आज आपल्या नामधारी ख्रिस्ती समाजामध्ये भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळते.
We live amongst people who claim to be Christians, who claim to be followers of Jesus, and they follow all the rituals, they follow all the ceremonies, they observe all the Christian holidays.
आणि मग हे अशा प्रकारचे लोक आहेत की जे सर्व प्रकारचे विधी नियम पाळण्याच्या मागे त्यांचं लक्ष आहे. एवढंच नव्हे तर ख्रिस्ती जे सुट्टीचे दिवस आहेत ते देखील पाळण्यामध्ये ते तत्पर आहेत.
They baptize their children.
ते त्यांच्या मुलांना बाप्तिस्मा देतात.
They go through the catechisms.
ते त्या ठिकाणी जे काही कॅटेगिझम आहे त्यामधून ते जातात.
They go to church at least first Sunday of the month. आणि so that they can have the Lord's Supper, no?
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी ते चर्चला जातात की जेणेकरून त्यांना प्रभू भोजनामध्ये सहभागी होता येईल.
They go to at least Easter services. They go to at least the Christmas services.
आणि मग ते त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी जे नाताळाची जी सभा आहे किंवा त्याप्रमाणे इतरची जी काही रविवारची सभा आहे तिला ते सादर असतात.
They claim to be following the tradition of all Christians, but in fact there is no obedience to the scriptures.
आणि ते अशा रीतीचा दावा करतात की जे ख्रिस्ती लोक आहेत त्यांची जी शिकवण किंवा त्यांची जी परंपरा आहे तिच्या मागे ते चालतात, परंतु सत्यात ते चालत नाहीत.
Jesus rebukes them.
येशू ख्रिस्त त्यांना दोष लावत आहे.
Jesus rebukes us today.
आणि त्याचप्रमाणे येशू ख्रिस्त आपल्याला देखील त्या ठिकाणी दोष लावत आहे.
Obedience is better than sacrifice.
आणि आज्ञाधारकपणा हा अर्पणापेक्षा श्रेष्ठ आहे.
No matter how ritualistic and how many ceremonies you follow, it doesn't matter if you are not obedient to the scriptures.
मग जर त्या ठिकाणी तुम्ही वचनाशी आज्ञाधारकपणे वागत नसाल तर मग तुमच्या सर्व प्रकारचे रूढी परंपरा विधी नियम पाळण्याचा काहीही अर्थ नाही.
Jesus goes on to rebuke them even further for the way that they lead people astray.
आणि मग पुढे येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्यांना आणखी दोष लावत आहे कारण की ते लोकांना कशा रीतीने देवापासून दूर घेऊन चालले आहेत.
Look at verse 49.
वचन 39 ते बघा.
Therefore the wisdom of God said, I will send them prophets and apostles, some of them whom they will kill and persecute, so that the blood of all the prophets shed from the foundation of the world may be charged against this generation, from the blood of Abel to the blood of Zechariah, who perished between the altar and the sanctuary. Yes, I tell you, it will be required of this generation.
हे वचन 39:51 मध्ये आपण पाहतो, या कारणास्तव देवाच्या ज्ञानाने हे म्हटले, मी त्यांच्याकडे संदेश ते प्रेषित पाठवीन आणि त्यांच्यातील कित्येकास ते जीवे मारतील व कित्येकास शळतील, यासाठी की जगाच्या स्थापनेपासून त्या सर्व संदेशांचे रक्त म्हणजे हाबेलाच्या रक्तापासून वेदी व पवित्र स्थान यांच्यामध्ये ज्या जकार्याचा घात झाला त्याच्या रक्तापर्यंत जे रक्त पाडले गेले त्याचा हिशोब या पिढीपासून घेतला जावा. होय, मी तुम्हाला सांगतो त्याचा हिशोब ह्या पिढीपासून घेतला जाईल.
वी कॅन सी द विजडम ऑफ जीसस हियर इन हिज वर्ड्स.
आणि मग येशू ख्रिस्ताचं ज्ञान या शब्दामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं.
हियर दीज लॉयर्स इज प्रोफेसिंग गॉडली पीपल.
आणि मग या ठिकाणी हे शास्त्री लोक जे स्वतःला त्या ठिकाणी धार्मिक किंवा देवगुरु लोक समजतात,
saying that they honor the prophets.
ते अशा रीतीने म्हणतात की ते संदेशांचा व ख्रिस्तांचा आदर करत आहे.
They were the ones.
परंतु तेच ते लोक आहेत
who killed Jesus, no?
Janne Yeshu Christala marun lagla.
He was the one that all the prophets pointed toward and they ended up killing him, isn't it?
Ani mos to asa vishe hota ki jyacha vishe sarva sandesh te tya tikani lokanna sangat hote an sardeshudi apan pahato ki ya lokanni tyat vyaktila marun lagla.
Ni sai sai si sai lawyers later on would kill the apostles of God.
Ani ma evadas navhe tar pude jaun tya tikani he shastri ani purushi lok je devache prishit ahe tyanna dekhil marun taknar ahe.
This generation that the blood of the prophets would be required of.
Ani ma ya pidi pasun tya tikani je kai tya tikani rakt sanyat alela ahe tisa hishob gelnyat yeil.
The lawyers were false guides.
Ani ma je shastri hote te tya tikani khote margadarshak hote.
Because they did not recognize Jesus as the Messiah.
Karan ki tyanni tya tikani Yeshu Khristala tyancha Messiah mhanun samjun ghetla nahi.
They didn't tell people that salvation was in Jesus Christ.
त्यांनी लोकांना सांगितलं नाही की तारण हे येशू ख्रिस्तामध्ये आहे.
Let's make sure that we are following the right teachers, isn't it?
First, या ठिकाणी ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही खरे शिकवण देणाऱ्यांच्या मागे चालणारे असावं.
Don't entertain these false teachers that are on Facebook. Don't entertain these false teachers that are on God TV. Don't entertain him if they don't point you to Jesus Christ.
आणि मग या ठिकाणी जर कोणता जो शिक्षक आहे तो तुम्हाला येशू ख्रिस्ताकडे घेऊन जात नसेल तर त्याच्या मागे तुम्ही चालू नका. की जशा प्रकारे आपण पाहतो की जे गॉड टीव्ही चॅनल वर फेसबुक वर आहे त्याच्याविषयी पुरेसा आहे.
Look at verse 52.
वचन 52 हे बघा.
Jesus rebukes the lawyers for their false teaching.
आणि मग येशू ख्रिस्त त्या ठिकाणी शास्त्रांना त्यांच्या खोट्या शिकवण्याविषयी दोष लावत आहे.
The lawyers were making it harder for the people to understand God's words.
आणि मग हे शास्त्री जे लोक होते ते लोकांना देवाचं वचन समजण्यासाठी ते कठीण करत होते.
They are hindering the people from truly knowing the truth.
आणि मग हे लोक जे होते ते त्या ठिकाणी इस्रायल लोकांना देवाविषयी किंवा सत्याविषयी पोहोचण्याकरिता एक अडखळण झाले होते.
And the reason was is because they didn't understand their own sin in the first place.
And त्याचं कारण हे होतं कारण की त्यांना त्यांचं स्वतःचं पाप हे समजलेलं नव्हतं.
They didn't see the depth of their own sin.
त्यांच्या पापाची जी खोली आहे ती त्यांना समजलेली नव्हती.
They didn't see the need for a savior.
आणि मग त्यांना हे देखील समजलं नव्हतं की त्यांना तारणाऱ्याची किती गरज आहे ते.
People who cover up their sin.
ते असे लोक होते जे त्यांचं स्वतःचं पाप झाकणारे होते.
Can never help other people to find the savior who will save them from their sins.
आणि जे लोक स्वतःचं पाप झाकतात ते दुसऱ्यांना येशू ख्रिस्त किंवा तारणारा जो आहे तो समजण्यास कधीही मदत करू शकत नाही.
Just like modern day Pharisees.
ज्या प्रकारे आजच्या काळामधले जे फरुशी लोक आहेत त्याप्रमाणे.
They do not understand the human condition, no?
त्यांना मनुष्याची स्थिती जी आहे ती समजत नाही.
I mean, I saw again this week one famous man, I won't mention his name, he's got thousands and thousands of people in his church saying, I don't like to preach against sin.
आणि मग एक महान व्यक्ती आहे ज्याचं नाव मी तुम्हाला सांगणार नाही आणि ज्याच्या मंडळीमध्ये ज्याच्या चर्चला त्या ठिकाणी हजारोंनी लोक उपस्थित असतात आणि तो म्हणतो की मला पापाविषयी लोकांना शिवायला आवडत नाही.
He said, people know how bad they are. It's not my job to make them feel worse. It's my job to make them feel happy, happy, happy.
आणि मग त्या ठिकाणी माझं काम हे लोक हे नाहीये की मी लोकांना सांगावं की ते किती वाईट आहे ते किती घाणाडे आहे, परंतु माझं काम हे आहे की त्यांनी कशा रीतीने आनंदी 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 राहावं.
Well, say that to the prophets, no?
आणि मग हे त्याच प्रकारची गोष्ट आहे संदेशांसारखी.
Can you imagine John the Baptist going before Herod and saying, you need to be happier in your life? you need to do this and you need to have these seven methods of how to be happier in your life and giving him all this methodology that would not expose his sin.
आणि मग तुम्ही ही कल्पना करा की जो बाप्तिस्मा करणारा यवहान जो आहे तो हेरोदा समोर जातो आणि त्याला म्हणतो की तुला मी सात मार्ग दाखवतो की ज्याच्याद्वारे तू त्या ठिकाणी तुझ्या पापाविषयी आनंदी राहशील आणि त्याला पापाविषयी जर सांगितलं नाही तर त्याला त्याच्या पापाची गांभीर्यता समजणारच नाही.
I mean, that is what the prophets did. They foretold. They pointed the finger in the people's faces and said, "You are a sinner."
आणि मग तीच गोष्ट संदेश त्यांनी केलेली आहे की त्यांनी त्या ठिकाणी लोकांच्या तोंडावर जाऊन त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही पापी आहे.
People who don't understand the problem of sin don't understand the solutions either.
आणि मग ज्या लोकांना पापाची समस्या समजत नाही त्या लोकांना त्या ठिकाणी तारणाची जी काही उपाय आहे किंवा जी त्या ठिकाणी उपलब्ध जे आहे ते देखील त्यांना समजणार.
We know the solution is the gospel. It's the only solution.
आणि मग त्यांना
the solution is the gospel.
Okay. Suvartha hi tya dikani upay ahe tis tya dikani vatu shaknari goshta ahe.
But the Pharisees didn't know that. They were so sinful inside, they just told people, just pretend you're not sinful. Just cover it up. Just sweep it under the carpet.
And the third goshta ya shastra vishay aplyala pahavayas milte ki te swatala tya dikani nitiman samjat ahe tyanna tya papa vishay kay gena dena nahi te mhantat ki paap tumhi tya dikani lapun taka.
If you're sinful on the inside, just cover it up with the outside externals and then people won't know.
जर तुम्ही त्या ठिकाणी आतमध्ये पापी असाल तर मग ते तुम्ही बाहेरील तुमचं जे आचरण आहे त्याच्याद्वारे ते झाकून टाका म्हणजे लोकांना ते दिसून येणार नाही.
The problem of the sin in the heart was never dealt with and will never be dealt with.
आणि मग त्या ठिकाणी समस्या जी अंतकरणाविषयीची जी आहे त्यांनी तिच्याशी कधीही तिची काळजी केलेली नाही आणि त्याची ते कधी करणार
नाही.
त्याच कारणामुळे त्यांना येशू ख्रिस्त ढोंगी म्हणत आहे.
वी बिकम हिपोक्रिट्स व्हेन वी फॉलो द सेम फिलॉसॉफी. नो,
आपण देखील ढोंगी बनतो ज्यावेळेस अशा प्रकारचं तत्वज्ञानाच्या मागे आपण चालतो.
यू नो, वी हॅव्हिंग द लॉर्ड टेबल इन अ फ्यू मिनिट्स.
आणि मग येणाऱ्या मिनिटांमध्ये आपण त्या ठिकाणी प्रभुभोजनामध्ये सहभागी होणार आहोत.
फॉलोइंग दिस सेरेमनी विल नॉट मेक यू होली.
आणि मग हे जे त्या ठिकाणी विधी आहे तो पाळल्याच्या द्वारे तुम्ही त्या ठिकाणी पवित्र होणार नाहीये.
टेकिंग दिस एलिमेंट्स विल नॉट वॉश अवे युअर सिन.
आणि मग हे जे घटक आहे ते घेतल्याच्या द्वारे तुमचे पाप त्या ठिकाणी धुतले जाणार नाहीये.
बीइंग बॅप्टाइज्ड विल नॉट वॉश अवे युअर सिन.
बाप्तिस्मा घेतल्याच्या द्वारे त्या ठिकाणी तुमच्या पापांची क्षमा किंवा ते धुतले जाणार नाही.
चर्च ऑन अ संडे गिविंग टाइथ विल नॉट वॉश अवे युअर सिन.
रविवारी चर्चला येऊन किंवा तुमचं दानधर्म केल्याच्या द्वारे त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या पापांची क्षमा होणार नाही किंवा ते धुतले जाणार नाही.
सो एक्सटर्नल रिचुअल्स.
हे सर्व बाहेरील अशा प्रकारचे रूढी परंपरा
आहे. एक्झामिन युअर हार्ट टुडे फर्स्ट.
आणि मग आज या सकाळच्या वेळेस तुम्ही तुमच्या स्वतःचं अंतकरणाचं परीक्षण करा.
व्हॉट इज द कंडिशन ऑफ युअर हार्ट.
तुमच्या अंतकरणाची स्थिती काय आहे याचं परीक्षण करा.
हॅव यू बीन सेव्ह फ्रॉम युअर सिन.
की तुमचं तारण तुमच्या पापापासून झालेलं आहे का.
वर्स 52 जीसस सेज टू द लॉयर्स, यू हॅव टेकन अवे द की ऑफ नॉलेज.
आणि वचन 52 मध्ये आपण पाहतो की येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे की तुम्ही ज्ञानाची किल्ली घेऊन गेलेले आहात.
यू डिड नॉट एन्टर युअरसेल्फ्स अँड यू हिंडर्ड दोज हू वर एंटरिंग.
आणि तुम्ही स्वतः आत गेला नाही व जे जात होते त्यांस प्रतिबंध केला.
द फरीसीज हॅड लॉस्ट द की ऑफ नॉलेज. द लॉयर्स हॅड लॉस्ट द कीज ऑफ नॉलेज.
आणि मग पुरुषी लोक त्या ठिकाणी शास्त्री लोक जे होते ते त्या ठिकाणी ज्ञानाची किल्ली हरवून बसले होते.
The key of knowledge is Jesus himself, isn't it?
आणि मग जी किल्ली आहे ज्ञानाची ती स्वतः येशू ख्रिस्त आहे.
John 14:6 Jesus says, "No one comes to the Father but by me." Not by rituals, not by tradition, but by me.
योहानेचा 14:6 आणि वचन 6 मध्ये येशू ख्रिस्त त्या ठिकाणी सांगत आहे की माझ्याकडे आल्यापासून कोणीही पित्याकडे जाऊ शकत नाही. मग त्यामध्ये तुमचं विधी असो किंवा तुमचं इतर काही बाहेरील आचरण असो ते घेऊन तुम्ही देवापर्यंत पोहोचू शकत नाही.
द प्रॉब्लम वॉज द लॉयर्स न्यू दिस.
आणि समस्या ही होती की ती गोष्ट या शास्त्रांना माहीत होती.
बट दे डिड नॉट टीच दिस.
परंतु ती गोष्ट त्यांनी त्यांना शिकवली नाही.
अँड एज अ रिझल्ट दे अपोज्ड पीपल, दे अपोज्ड एनीबॉडी हू वॉज फॉलोइंग द मेसाया.
आणि मग त्या ठिकाणी त्यांनी जे लोक मसीहाच्या मागे चालत होते त्यांचा त्यांनी विरोध केला.
Acts 4:12 says, "Salvation is found in no other name under heaven given among men by which we must be saved."
आणि मग प्रेषितांचा 4:12 वचन 4:12 मध्ये आपल्याला दिसून येतं की आनंद आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही.
We need to beware of false teaching.
आणि मग त्याच कारणामुळे आपल्याला याविषयी खात्री याविषयी आपल्याला जागृत असणं गरजेचं आहे खोट्या संदेशांच्या शिकवणीविषयी.
Don't entertain false teaching.
जे खोटे शिक्षक आहे किंवा खोटी शिकवण आहे तिच्यामध्ये आनंद घेऊ नका.
Why in the world would you expose your children to false teaching? Why would you expose your children to false teaching?
का तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या लेकरांना जी खोटी शिकवण आहे तिला सामोरे घेऊन जा.
Woe upon you.
आणि केवढी तुमची दुर्दशा होईल.
Coming to the end as we finish here.
आणि मग या ठिकाणी संपवण्यापूर्वी काही वचन आहेत.
We see the reaction here in verse 53 and 54.
आणि वचन 53 आणि 54 मध्ये आपल्याला त्या ठिकाणी शास्त्रांचा जो प्रतिसाद किंवा त्यांचं त्या ठिकाणी काय ते त्या ठिकाणी करत आहे ते आपल्याला दिसतं.
As Jesus went away, we see the scribes, we see the Pharisees, we see the lawyers begin to press him hard and to provoke him to speak many things.
आणि मग येशू ख्रिस्त त्या ठिकाणाहून निघून गेल्यानंतर हे शास्त्री आणि पुरुषी लोक जे आहेत ते त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताला कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये पकडावं म्हणून ते आवेश आणि त्वेषाने त्याच्या मागे चाललेले आहे.
We know eventually and they did not rest and eventually they ended up crucifying Jesus a few months later.
आणि मग तीच गोष्ट आपल्याला दिसून येते की त्यांनी या गोष्टीविषयी ते शांत बसलेले नाहीये तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्यांनी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर दिला आहे.
And this is a problem folks that exists even for us today.
आणि मग ही समस्या आहे जी आज देखील या ठिकाणी उपस्थित आहे.
Problem of hypocrisy.
आणि ती जी समस्या आहे ती ढोंगीपणाची आहे.
And only the gospel can transform us, only the gospel can deliver us from this wicked religious trap.
आणि मग फक्त सुवर्ता आणि सुवर्तेचं जे सत्य आहे ते आपल्याला या धार्मिकतेच्या जे जाळ आहे ढोंगीपणाचं त्यापासून आपल्याला वाचू शकते.
The main point why the Pharisees were so wrong.
आणि मग एक महत्वाचा मुद्दा की जो आपल्याला दाखवून देतो की का शास्त्री आणि पुरुष लोक हे चुकीचे होते.
They did not understand the gravity of their own sin.
कारण की त्याचा अर्थ हा होता की त्यांच्या पापाची जी घाणेडपणा किंवा त्याची जी खोलता आहे ती त्यांना समजलेली नव्हती.
That's why they gave all the wrong answers.
त्याच कारणामुळे त्यांनी सर्व चुकीची उत्तर त्या ठिकाणी देऊ केलेले.
But as we examine ourselves this morning, as we apply this to ourselves today,
आणि मग हे सत्य आपण आपल्या अंतकरणामध्ये आपल्यासाठी लागू करण्याकरिता आपण आपल्या अंतकरणाचं परीक्षण करूया सकाळच्या.
Are you a person who can truly say, yes, I know my sins?
का तुम्ही तो व्यक्ती आहात का जो अशा रीतीने म्हणाल की होय मला माझं पाप माहित आहे. का तुम्ही त्या ठिकाणी कशा रीतीने त्या पापाशी तुम्ही त्या ठिकाणी उपाय शोधता आहात की त्या ठिकाणी तुम्ही त्याच्यामध्ये आनंद घेता.
डू यू डिनाय युअर सिन्स?
का तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही पापी आहे या गोष्टीचा नकार करता.
मीन डू यू डिनाय दॅट यू हॅव सिन्स?
का तुम्ही त्या ठिकाणी अशा रीतीने या गोष्टीचा नकार करताय की तुमच्यामध्ये पाप नाहीये.
यू ट्राय अँड कव्हर अप युअर सिन.
का तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या स्वतःचा पाप झाकण्याचा प्रयत्न करत आहात.
The only way we can deal with our sin is coming to the cross of Jesus Christ.
आणि आपल्या पापापासून आपल्याला सुटका मिळण्यासाठी एकच गोष्ट आपण जी करू शकतो ज्यावेळेस आपण येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे येऊ तेव्हा.
We have an opportunity again this morning.
पुन्हा एक वेळ या सकाळच्या वेळेस आपल्याकडे संधी आहे.
Pray to the Lord, yes Lord, I am unclean, I am sinful, I cannot clean myself.
आणि मग या ठिकाणी तुम्ही देवाकडे प्रार्थना करा की देवा मी एक पापी असा व्यक्ती आहे आणि मी स्वतः माझ्या स्वतःला स्वच्छ करू शकत नाही, तू मला सहाय्य कर.
We can clean outside, we saw that last week, we see that this week, we can do that, but it's the inside that's the problem, isn't it?
आणि मग मागच्या हप्त्यामध्ये आणि आज देखील आपण पाहिलं की बाहेरची गोष्ट आपल्याला दिसू शकते परंतु आतली जी गोष्ट आहे ती महत्वाची समस्या आहे.
Only Jesus can wash away our sins. We're going to sing that song in a few moments.
आणि मग फक्त येशू ख्रिस्तच त्या ठिकाणी आपले पाप धुवू शकतो, आपल्यापासून वेगळे करू शकतो आणि ते गाणं आपण थोड्याच वेळामध्ये गाणार आहोत.
Nothing but the blood of Jesus.
येशू ख्रिस्ताचं रक्त सोडून काही आपल्याला धुवू शकत नाही.
I mean, a time is coming when all of us will stand before the judge of heaven.
आणि मग वेळ येत आहे ज्यावेळेस आपण सर्वजण त्या ठिकाणी जो स्वर्गाचा न्यायाधीश आहे त्याच्या समोर उभे राहणार आहोत.
जस्ट लाईक दॅट रिच मॅन इन ऑर्केस्ट्रा, वी विल ऑल स्टँड बिफोर द जज ऑफ ऑल जजेस.
आणि मग वेळ येत आहे की ज्या वेळेमध्ये आपण जो न्यायाधीशांचा न्यायाधीश आहे त्याच्या समोर उभे राहणार आहोत, ज्याप्रमाणे तो जो एक श्रीमंत असा जो उद्योगपती होता त्याच्याप्रमाणे.
वी ऑल हॅव टू फेस द म्युझिक.
आणि मग आपल्या प्रत्येकाला त्या ठिकाणी जे म्युझिक आहे त्याला सामोरं जावं लागणार आहे.
वी कांट हाइड इन द क्राउड.
आणि मग आपण स्वतःला त्या ठिकाणी त्या जमावामध्ये लपवू शकत नाही.
वी कांट यूज आवर गुड वर्क्स एंड आवर रिचेस ऑर आवर एज्युकेशन एज एन एक्सक्यूज.
मग आपली समृद्धी, आपलं त्या ठिकाणी शिक्षण किंवा आपले चांगले कर्म याच्याद्वारे आपण आपल्या स्वतःला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सबब देऊ शकत नाही.
द फाउनीज विल बी सेपरेटेड फ्रॉम द ट्रू शीप ऑफ जीसस. द फाउनीज, द फेक्स.
आणि मग खोटारडे जे लोक आहेत ते त्या ठिकाणी देवाचे जे मेंढर आहे त्यांच्यापासून वेगळे करण्यात.
द गॉड्स विल बी सेपरेटेड फ्रॉम द शीप.
बकऱ्या ज्या आहेत त्या मेंढ्यांपासून वेगळ्या करण्यात येईल.
इज यू ट्रस्ट इन जीसस टुडे. Is your trust in Jesus today?
आज तुमचा विश्वास येशू ख्रिस्तावर आहे का?
Let's pray.